अधिहर्षता अर्थात ॲलर्जी. एखादा बाह्य पदार्थ शरीरात गेला असता एरवी न होणारी विशिष्ट प्रतिक्रिया होणं म्हणजेच अधिहर्षता. अशी विपरीत प्रतिक्रिया निर्माण होण्याच्या प्रवृत्तीलाही अधिहर्षता असे म्हणतात. ज्या बाह्य पदार्थामुळे अधिहर्षता होते त्यास अधिहर्षतकारी किंवा सामान्य भाषेत वावडा पदार्थ म्हणतात. सामान्यपणे हे वावडे पदार्थ खालीलप्रमाणे आहेत. अन्नातील पदार्थ, अंडी, दूध, शेंगदाणे, मासे, विशेषतः कवचधारी प्राणी कोळंबी इत्यादी. औषधे, पेनिसिलिन, ॲस्पिरिन, काही जीवनसत्वे. लस, विषमज्वर, धनुर्वात इत्यादींची लस. विष, मधमाशी, भुंगा, साप, विंचू इत्यादी. इतर, सौंदर्य प्रसाधने, फुलातील परागकण, विशिष्ट रसायने, सूर्यप्रकाश इत्यादी. सर्वसाधारणपणे पाळीव प्राण्यांचे केस, परागकण, कवके आणि गालिचामधील व धुळीमधील माइट कुलातील संधिपाद प्राणी आणि काही औषधे यामुळे अधिहर्षता होऊ शकते. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कधीही व कुठल्याही पदार्थाची अधिहर्षता होऊ शकते. याची लक्षणेही निरनिराळी असतात. एका व्यक्तीत ही सर्व लक्षणे दिसतात असे नाही, तर यापैकी काही लक्षणे दिसतात. अधिहर्षतेचे सामान्य लक्षणे, बाधित अवयव नाक. लक्षणे, आतील भागाला सूज येणे. डोळे. लक्षणे, लाल होणे, खाज येणे. श्वसनमार्ग, शिंका, खोकला, आवाजातील घरघर, दम्याचा झटका. अवयव कान. लक्षणे, दडे बसणे, दुखणे, कमी ऐकू येणे. त्वचा. लक्षणे, पुरळ येणे, इसब होणे, खाज सुटणे. अन्ननालिका मार्ग. लक्षणे, पोटात दुखणे, ओकारी येणे, अतिसार होणे. अधिहर्षताकारी पदार्थ शरीराच्या संपर्कात आला असता रक्तातील एक प्रकारच्या पांढऱ्या पेशींपासून त्याच्या विरुद्ध प्रतिपिंडे निर्माण होऊ लागतात. प्रथम संपर्कात अधिहर्षतेची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, पण प्रतिपिंड निर्माण होतात. नंतरच्या संपर्कात अधिहर्षताकारी पदार्थाचा प्रतिपिंड असलेल्या पेशींबरोबर संयोग होतो व त्या फुटतात. त्यामुळे पेशींमधील हिस्टामिने रक्तात उतरतात व अधिहर्षता निर्माण होते. अधिहर्षतेची काही कारके. अधिहर्षतेचे सामान्यपणे चार प्रकार आहेत. त्यातील अत्याधिहर्षता ही तीव्र असते. उदाहरणार्थ, गांधील माशी चावल्यावर वा पेनिसिलिनाचे अंतक्षेपण केल्यावर अधिहर्षता येते. पटकन पेनिसिलिनच्या अंतक्षेपणात कधीकधी उपाय करण्याच्या आत व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते. यात शरीराच्या सर्व पेशीत एकाच वेळी तीव्र अधिहर्षता येते. अशा वेळी ताबडतोब ॲड्रिनलिनचे अंतक्षेपण दिल्यास फायदा होण्याची शक्यता असते. अधिहर्षतेचे अन्य तीन प्रकार अत्यधिहर्षते एवढे तीव्र नसतात. यापैकी एका पेशी विषारी प्रकारात पेशींवर परिणाम होतो. दुसऱ्या प्रतिरोधक प्रकारात केवळ अधिहर्षताकारी पदार्थांचा प्रतिरोध करणारी प्रतिपिंडे तयार होतात. शेवटच्या तिसऱ्या पेशीजन्य प्रकारात प्रतिपिंडे तयार होत नाहीत, मात्र या प्रकारात टी लसिका पेशी उत्तेजित होतात व त्यांच्याद्वारा महाभक्षी प्रकारच्या पांढऱ्या पेशींच्या कार्याला चालना मिळते. वावड्या पदार्थांशी संपर्क आल्यानंतर 12 ते 72 तासांनी ही क्रिया घडते. ही नोंद प्रधान शशिकांत यांनी केलेली आहे.